सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत आपके साथ। वेलकम करता हूं आप सभी का सुपर हिट गानों की बात। सुनो, आपल्या आसपास अशा अनेक गोष्टी असत ना ज्या गोष्टीमधून आपण काहीतरी शिकत असतो, मग त्या सजीव गोष्टी असेल किंवा निर्जीव गोष्ट असेल। सो मैंने कहा ना आपसे की मेरी भी एक कहानी आहे, एक चीज आहे जिससे मैं बहुत कुछ सीखा था। ऍक्च्युली ज्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं होतं त्यावेळेस काय करावं असं मला प्रश्न पडला होता। म्हणजे सुट्टीचे दिवस होते, सो घरी बसून तरी काय करणार, म्हटलं चला आपण एका यु नो काहीतरी ट्रेनिंग घेऊयात। सो एका सीए फर्ममध्ये मी ट्रेनिंगसाठी गेलो होतो, एक 2 महिने मी तिकडे ट्रेनिंग घेतली होती। सो सीए फर्ममध्ये गेल्यानंतर फायनान्स आहे सायसोबतच बँकिंग पण तिकडे मला सगळं शिकायला मिळालं। म्हणजेच बँकेमध्ये नंतर स्लीप कशी भरायची, पैसे कसे काढायचे हे मला काहीच माहीत नव्हतं। तर तिकडे गेल्यानंतर मी शिकलो की बँकिंग कसं करायचं, म्हणजे स्लीप कशी भरायची, पैसे कसे काढायचे, पैसे कसे आपण डिपॉझिट करायचे, या सगळ्या गोष्टी मला तिकडे शिकायला मिळाल्या होत्या। म्हणजे कुठलीही गोष्ट आहे ना त्यात आपण काहीतरी शिकत असतो, आणि ह्या गोष्टी मला आजही लक्षात आहेत की बँकेमध्ये गेल्यानंतर काय प्रोसेस असते ती। सो आज तुम्ही मला सांगायचं की यु नो अशी कोणती गोष्ट आहे ज्या गोष्टीमधनं तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं आणि तुम्ही निरक्षर होतात, तुम्ही त्यातनं साक्षर झाला, काहीतरी तुमच्या ज्ञानामध्ये भर पडली जशी माझ्या ज्ञानामध्ये भर पडली होती। मला फोन करून सांगायचं आहे, नंबर आहे माझा 9607007935। नांदेड नंबर माझा नीट लक्षात घ्या, 9607007935 हे मेरा नंबर, फटाफट नंबर डाल करो, बात करो मुझसे। तब तक गाना आपके पास आ रहा है बातों को तेरी हम भुला ना सके, थोड़ा वह तो लियोन 93.5 रेड एफएम, मैं हूं अभिनीत आपके साथ, बजाते रहो।